चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतीय साखरेच्या तस्करीच्या आरोपात नेपाळ पोलिसांनी घेतलं दोघांना ताब्यात। नेपाळनं देशात साखर तस्करी रोखण्यासाठीच्या प्रयत्नात गती आणली आहे। अलीकडेच नेपाळ पोलिसांनी साखर तस्करीबाबत 2 जणांना ताब्यात घेतलं आहे। कलैया जिल्ह्यातील दिनेश पांडे आणि रमेश तिवारी असे हे 2 आरोपी आहेत। अहवालानुसार पोलिसांनी 17 क्विंटल भारतीय साखर जप्त केली आहे। या साखरेला भारतातून तस्करी करून आणलं गेलं होतं। पत्रकार परिषदेत बोलताना DSP रणजित सिंह राठोड म्हणाले, त्यांनी भारतीय साखरेवरील कस्टम ड्युटीचा कर भरला नव्हता, जो एका भाड्याच्या खोलीत संग्रहित केला होता। पांडे यांच्या पत्नीकडून हनुमान ट्रेडर्स या नावावर नोंदणीकृत कंपनीनं बेकायदेशीर साखरेची विक्री केली। पुढील तपास सुरू आहे। अलीकडेच नेपाळ सरकारनं भारतीय साखरेवरील आयात प्रतिबंध हटवला होता। नेपाळच्या घरगुती साखर उद्योगानं असा दावा केला होता की ते इतर देशातील साखरेबरोबर स्पर्धा करू शकत नाहीत। घरगुती बाजारात स्वस्त विदेशी साखरेच्या अत्याधिक पुरवठ्यामुळं महाग असणाऱ्या नेपाळी साखरेची मागणी कमी झाली होती। यानंतर नेपाळ सरकारनं घरगुती उत्पादनाच्या बाजाराला दिलासा देण्यासाठी साखरेच्या आयातीवर प्रतिबंध घातला होता।